नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। गोवा शिपयार्ड लिमिटेड म्हळ्यार जीएसएलान इतिहासिक पावणो गाठत भारत सरकार कडल्यान शेड्यूल बी वयल्यान शेड्यूल ए केंद्रीय भौशीक क्षेत्र उपक्रम सीपीएसई दर्जो मेळयला। अर्थ मंत्रालया खाला भौशीक उपक्रम विभागान 25 फेब्रुवारी 2026 दिसा ही मान्यता प्रदान केल्या। हो निर्णय जीएसएलची सेगीत उदरगत कार्यकारी उत्कृष्टताय आणि संस्थात्मक परिपक्वता हातून महत्वाचा मार्गदर्शक पावणो धारता। फाटल्या काही वर्षा भितर जीएसएलान भारतीय नौदळ, भारतीय दर्यादेग राखण अशा क्षेत्रात महत्वाची सुवात निर्माण केल्या। ही उदरगत कंपनीच्या क्षमतेचर सरकाराचा खर विश्वास दाखवून देता आणि देशी संरक्षण उत्पादन क्षमता घटमूट करपा खातीर ताची बांधिलकाय दाखयता। भांडवली गुंतवणूक 2023-24 खातीर राज्यांक खास मजत या योजने खाला नूतनीकरण केल्ल्या फोंडे नगरपालिकेच्या ग्रंथालय आणि ई वाचनालयाचे उक्तावण मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलंय। ग्रंथालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून ग्रंथालयांचा दर्जो सुधारप हो या योजनेचा उद्देश असा। हो उपक्रम भौशिक ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण संसाधनांची सुविधा सुधारपा खातीरच्या राज्य सरकारच्या बांधिलकायेची देख असा। सरकारान गोयात 168 ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करपाची मोख दवरल्या आणि तातूतल्या 20 ग्रंथालयांचे काम आधीच पुराय झाले असा। डिजिटल शिक्षणाच्या संधीक प्रोत्साहन दिवपा खातीर आणि ग्रामीण आणि शारी भागांमधले प्रवेश अंतर करून काढपा खातीर केंद्र सरकारच्या मजतीन ई वाचनालयाक सहकार्य करतात। या वेळार उलयतना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आयच्या युगात अद्ययावत रावपा खातीर आधुनिक ग्रंथालयांनी पारंपारिक वाचन सांस्कृतिक डिजिटल माचयेची जोड दिवपाची गरज उक्तायली।
आतापर्यंत आम्ही जवळपास 20 लायब्ररी कंप्लीट केल्यो, 168 लायब्ररी आमकां कंप्लीट करपाक जाय। त्याच्या खातीर म्हजे सरळ म्हणणे आहा की ग्राम पंचायतींनी इनिशिएटिव्ह घेवची, आपल्या भागात बऱ्या कॉमन प्लेसीचेर जी शाळा बंद पडलेली असत जाल्यार ती शाळा दाखवची। अदरवाईज आमचे गव्हर्मेंट हायस्कूल आणि गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल हांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन त्या पंचायतीचं रेझोल्युशन घेऊन आमच्याकडे बेगिनात बेगीन दिवचो। 168 लायब्ररीज गोयात जर अश्यो झाल्यो जाल्यार विचार करात की कितले वातावरण चेंज जातले, ते कितले भुरग्यांक आम्ही पोषक शिकपा खातीर आणि वाचपा खातीर असे एक वातावरण क्रिएट करतले।
पणजी शिगमोत्सव समिती वतीन 3 ते 8 मार्च मजगती 37व्या शिगमोत्सव निमतान तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला। आयज आझाद मैदानार गुलालोत्सव जातलो जाल्यार 7 मार्चाक पोरणे सचिवालय ते कांपाल मैदान मेरेन चित्ररथ मिरवणुकेचे आयोजन केल्ल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनिवास देप्पो हांणी दिली। काल पणजे जाल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले। आयज सकाळी 9:30 वरांचेर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पारंपारिक रोमटामेळ आझाद मैदानार पावतलो, उपरांत आझाद मैदानाचे रंगपंचम जातली। फाल्यां सांजे 7 वरांचेर आझाद मैदानार संगीताची कार्यावळ जातली। 5 मार्चाक सिद्धकला, 6 तारखेक सूर संगम, 7 तारखेक यो घर तुमचेच हे कोंकणी नाटक, जाल्यार 8 मार्चाक लावण्य खणी हे कार्यावळीचे आयोजन केला। रोमटामेळ लॉटरी पद्धतीन निवडटले हे खातीर इच्छुकांनी 4 मार्चाक समितीच्या पणजेच्या कार्यालयात सकाळी 10 ते दनपारा 1 मजगती हाजीर रावचे। मडगाव शिमगोत्सव समितीन आयोजित केल्ल्या शिमगोत्सवाचे काल मडगावच्या पिपळा पेडाचेर नाल पुजून उक्तावण झाले। हे श्रीफळ समितीचे वरिष्ठ वांगडी अरुण रायकार हांणी ओपले, ते उपरांत हे श्रीफळ बँडाच्या तालार समितीच्या कार्यालयात वरून थंय स्थापन केले। 12 मार्चाक शिमगोत्सव समितीच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा जातली। नवनियुक्त गोय लोकायुक्त न्यायाधीश संदीप काशिनाथ शिंदे हांचो सोपुतविधी 4 मार्चाक सांजे 5 वरांचेर लोकभवन दोना पावला जातलो अशें दक्षता खात्यान कळीत केला। राज्यातल्या उत्तर गोय जिल्ह्यातल्या पणजी शार महामंडळा खातीर मतदान आणि मेजणी दिसा पणजी शाराच्या अधिकार क्षेत्रातली सगळी परवानो आशिल्ली सोरो विक्री केंद्रा 10, 11 आणि 13 मार्च 2026 दिसा बंद उरतली अशा अर्थ खात्याच्या महसूल आणि नियंत्रण फाट्यान निर्देश दिल्यात। उत्तर गोय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान 6 ते 27 मार्च मेरेन जावपी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशन सत्र काळात परवरीच्या विधानसभा प्रकल्पा सरभोवतणच्या 500 मीटर वाठारात आणि पणजी पोलीस स्टेशनाच्या क्षेत्रातलो खंयचोच भौशीक जागो, पायण गल्ली, रस्तो वा चौक वा खंयच्याय उक्त्या जाग्यांचेर 5 वा चड व्यक्ती जमा जावपाक आणि मिरवणूक काढपाक वा आयोजित करपाक बंदी घाल्या। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर। नमस्कार।